दशक 9 समास 1 आशंका नाम। आपण कितीही ब्रह्माचे ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न केला तरी परत परत दृश्यात शिरत राहतो। म्हणून निर्गुण निराकार ब्रह्माचे वर्णन आपल्याला दृश्यातील शब्द घेऊनच समजू शकते। या समासात तशाच प्रकारे ब्रह्माचे वर्णन केलेले आढळते। ऐकूया तर, श्रीराम निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरोपावे। निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी। निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, मज निरोपावे। निरंजन म्हणजे जनची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही, निर्गुण म्हणजे गुणची नाही, परब्रह्मासी। निस्संग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय, निश्चळ म्हणजे काय, मज निरोपावे। निस्संग म्हणजे संगची नाही, निर्मळ म्हणजे मळची नाही, निश्चळ म्हणजे चळण नाही, परब्रह्मासी। निःशब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, मज निरोपावे। निःशब्द म्हणजे शब्दची नाही, निर्दोष म्हणजे दोषची नाही, निवृत्ती म्हणजे वृत्तीचं नाही, परब्रह्मासी। अनाम्य म्हणजे काय, अजन्मा म्हणजे काय, अप्रत्यक्ष म्हणजे काय, मज निरोपावे। अनाम्य म्हणजे नामची नाही, अजन्मा म्हणजे जन्मची नाही, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही, परब्रह्मते। अपार म्हणजे काय, अढळ म्हणजे काय, अतर्के म्हणजे काय, मज निरोपावे। अपार म्हणजे पारची नाही, अढळ म्हणजे ढळची नाही, अतर्के म्हणजे तर्कत नाही, परब्रह्मते। परब्रह्म म्हणजे सकळांपरते, तयास पाहता आपण चिते, हे कळे अनुभव मते, सद्गुरु केलिया। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आशंका नाम समास पहिला। श्रीराम।